chinimandi.com podcast.
लॉकडाऊनमुळे भारतातील मेकॅनिकल हार्वेस्टर ऑपरेटर्स न आल्याने फिजीच्या साखर क्षेत्रांमध्ये स्थानिक लोकांना मिळणार रोजगार. कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक फिजियन नागरिकांची नोकरी गेली आहे. साखर क्षेत्रात फिजी देशाच्या अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. गाळप हंगामामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 70% मेकॅनिकल हार्वेस्टर ऑपरेटर्स भारतातून येतात, पण लॉकडाऊनमुळे ऑपरेटर भारतातून येऊ शकत नाही, ज्यामुळे स्थानिक लोकांना गाळप संचालनामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. ऊस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी सुनील चौधरी यांनी सांगितले की ते आता संभावित स्थानिक ऑपरेटरांना प्रशिक्षित करत आहेत, ज्यांना ऊस हार्वेस्टर बाबत माहिती आहे, ज्या लोकांना मशीन बाबत थोडेफार ज्ञान आहे त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. चौधरी म्हणाले की ते काम करत आहेत जेणेकरून या महिन्यात 2020 च्या गाळप हंगामाची ते सुरुवात करू शकतील.